नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. 14व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उक्तावण आयज पणजे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. मुखेलमंत्री म्हण हांव गोयच्या सगळ्या भयणी बायलांची राखण करपाक कटिबद्ध आसा अशें आयज रक्षाबंधनाच्या कार्यावळीत उलयताना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. नारळी पौर्णिमा म्हळ्यारूच सुता पुनवेच्या फाटभुयेर आयज नुस्तेमार खात्याचे मंत्री निळकंठ हळणकार हांणी बेती दर्यान बोटीर वचून विधिवत समुद्र पुजा केली. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात घडोवन हाडिल्ल्या एका खाशेल्या रक्षाबंधन उत्सवात केपे मोरपिर्ला हांगच्या पीएम श्री सरकारी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाटो घेतलो. आणि गोय खेळा आणि युवा व्यवहार संचालनालया वतीन आयज पणजे शहरात सकाळी तिरंगा रॅली झाली. पुराय खबरो. 14व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उक्तावण आयज पणजे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झाले. या वेळार मराठी सिनेमा मळावेले अभिनेता अभिनेत्री दिग्दर्शक सिनेमा निर्माते हाजीर आशिल्ले. आयज आणि फाल्यां असे दोन दिस हो महोत्सव चलतलो. गोयात आयोजित जावपी मराठी चित्रपट महोत्सवाचे हे 14वे वर्स. या महोत्सवात महाराष्ट्रासहित गोयच्या सिनेमा रसिकांनी गर्दी सदांच पळोवपाक मेळटा. फुडारांत मराठी सिनेमा निर्मात्यांनी असे सिनेमा तयार करताना गोयच्या कलाकार तशेंच टॅक्निशियनांक घेवन सिनेमा निर्मिती करची असे करीत जाल्यार तांकां ह्या सिनेमा खातीर सरकाराची खासा सवलत लेगीत मेळटली असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला. तशेंच गोयांत हिंदी भाशेन मराठी सिनेमा व्हडा प्रमाणांत दाखोवपाक जाय असे तांणी म्हळां. पणजे आयनॉक्स हांगा ह्या महोत्सवाचो आयज उक्तावण सुवाळो जालो. ह्या वेळार गोय मनरिजवण संस्थेची उपाध्यक्षा लिलायला लोबो, पणजे महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरा तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. नामनेचे ज्येष्ठ मराठी सिनेमा अभिनेता डॉ मोहन आगाशी हांकां सिनेमा मळार तांच्या योगदाना खातीर कृतज्ञता पुरस्कार भेटयलो. जाल्यार महोत्सवाची सुरवात निर्वत ह्या मराठी सिनेमाच्या वर्ल्ड प्रिमियरान झाली. ह्या महोत्सवात 20 सिनेमा दाखयतले जाल्यार हातून सिनेमाचो वर्ल्ड प्रिमियर जातलो. जाल्यार दोन कोंकणी कर्ज आणि एक कप चा हे दोन लघुपट दाखयतले. रक्षाबंधन हो भाव भयणी मदीं आशिल्ले आपुलकीचो सण. रक्षाबंधन ही परब भयण भावाचे नाते घट्ट करपी परब. आयज रक्षाबंधनाच्या निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां खुबशा भयणी राखी बांदली आणि परबी भेटयली. या वेळार सुता पुनवेच्या निमतान मुखेलमंत्र्यांनी समेस्त गोंयकारांक परबी भेटयली. मुखेलमंत्री म्हण हांव गोयच्या सगळ्या भयणी बायलांची राखण करपाक कटिबद्ध आसा आणि बायलां खातीर जायत्या कल्याणकारी येवजण्यावरवी बायलांक आदार दिवपा खातीर म्हजे सरकार प्रामाणिकपणान वावुरता असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मुखार म्हटलां. रक्षाबंधनाच्या निमतान जायत्या बायलांनी मुखेलमंत्र्यांक राखी बांदली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां शिवोलेचे आमदार डिलायला लोबो हांणी राखी बांदली. विधानसभा अधिवेशनात घरां कायदेशीर करपासयत जायते महत्वाकांक्षी निर्णय घेताना आमचे सरकार राज्यातल्या लोकांक जायत्या गजाली पासून थाकाय दिवपा खातीर वावुरता. रक्षाबंधनाच्या दिसा म्हाका राखी बांधून पवित्र नाते जोडपी राज्यभरातल्या सगळ्या भयणींक हांव परबी दिता असे मुखेलमंत्र्यांनी म्हटले. नारळी पौर्णिमा म्हळ्यारूच सुता पुनवेच्या फाटभुयेर आयज नुस्तेमार खात्याचे मंत्री निळकंठ हळणकार हांणी बेती दर्यान बोटीर वचून विधिवत समुद्र पुजा केली. या वेळार तांणी दर्याक नाल ओपलो. या वेळार नुस्तें खात्याची संचालिका शर्मिला मोंतेरो तशेंच खात्याचे सचिव प्रसन्न आचार्य, पणजे महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरा तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंयांत जून आणि जुलय ह्या दोन म्हयन्याच्या काळात नुस्तेमारी बंदी असता ते उपरांत सुता पुनवेच्या मुहूर्ताचेर नारळ ओपून दर्याची पुजा केल्या उपरांत पारंपारीक रित्या नुस्तेमारीक सुरवात करपाची प्रथा आसा. गोयांत ही पुजा करून नुस्तेमारी करपी नुस्तेमारांक सुरक्षीत दवर तशेंच नुस्तेमारी वेवसायांत तांकां यश दी, तांची भरभराट कर अशें घाराणें दर्याक आयज मंत्री निळकंठ हांणी घाले. ह्या वेळार मंत्री हळणकार हांच्या हस्तुकी नुस्तेमार खात्याच्या वेगवेगळ्या येवजण्यांचो लाव मेळिल्ल्या लाभार्थ्यांक मंजुरी पत्राचे वाटप केले. गोय सरकार गोयच्या नुस्तेमारांक उर्बा दिवपाच्या वेगवेगळ्यो येवजण्यो राबयता. ह्या कार्यावळीचो लाव घेवन तरणाट्यांनी नुस्तेमारीन वेवसाय करपाक मुखार येवचे असे आव्हान ह्या वेळार मंत्री हळणकार हांणी केले. भावंडा आणि देश हांचे बंधन ह्या हेतून नवी दिल्ली हांगा राष्ट्रपती भवनात घडवून हाडिल्ल्या एका खाशेल्या रक्षाबंधन उत्सवात केपेच्या पीएम श्री मोरपिर्ला सरकारी हायस्कुलातल्या चार विद्यार्थ्यांनी वाटो घेतलो. दक्ष वेळीप, पियुष वेळीप, रंजिशा गांवकार आणि रिधी वेळीप या विद्यार्थ्यांचो या पंगडान आसपाव आसा. तांचे वांगडा मुख्याध्यापिका मारिया मुरेना मिरांडा हांचो आसपाव आसलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी या विद्यार्थ्यांकडेन संपर्क साधलो. ह्या रक्षाबंधनाच्या उत्सवाचो अणभव घेवपाक विद्यार्थी उमेदीन आशिल्ले. मोरपिर्ला ह्या आदिवासी गांवांतल्या आमच्या विद्यार्थ्यांक राष्ट्रपती भवनात रक्षाबंधनाचे सांस्कृतिक महत्व अणभवपाक मेळप ही भांगराळी संद आसली अशें मुख्याध्यापिका मिरांडा हांणी सांगले. ह्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवना वांगडाच भारत सरकारच्या शिक्षण संचालनालयाक भेट दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात. गोंय खेळां आनी युवा वेव्हार संचालनालया वतीन आयज पणजे शारांत सकाळी तिरंगा रॅलीचे आयोजन केल्ले. ह्या वेळार पणजेच्या विद्यार्थ्यांनी ह्या रॅलींत वांटो घेतिल्लो जाल्यार संचालक अजय गावडे तशेंच हेर मानेस्त तांणी हातूंत वांटो घेतिल्लो. ह्या वेळार विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशे नारे दिले. पणजे गोंय संगीत महाविद्यालयान लेगीत हर घर तिरंगा रॅलीचे आयज आयोजन केल्ले. ह्या रॅलीन विद्यार्थी तशेंच संगीत शिक्षकांनी वांटो घेतिल्लो. हर घर तिरंगा उपक्रमाच्या फाटभुंयेर तिरंगा सयत खासा फोटो काडपाची सर्त संगीत महाविद्यालयान आपल्या विद्यार्थ्यां खातीर आयोजित केल्या. कोंकणी भास संविधानाचे 8वे वळेरेंत पावली तो दीस राज्यांत कोंकणी राष्ट्रमान्यताय दीस म्हूण मनयतात. हो दीस म्हळ्यार 20 ऑगस्ट. ह्या निमतान माध्यमीक उच्च माध्यमीक शाळांनी कोंकणी भाशे संदर्भातल्यो तरेकवार कार्यावळी घडोवन हाडल्यो अशें आवाहन कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ पूर्णानंद चारी हांणी केला. दरेक शाळेच्या कोंकणी विभागांत घोषणा, गीतां, गायन, कविता सादरीकरणाच्यो वा हेर तरेच्या सर्ती आणि कार्यावळी आयोजित करून हो जैताचो आणि भोवमानाचो दीस मनोवचो असे कोंकणी अकादमीन मागला. सर्ती खातीरची इनामां कोंकणी अकादमी दितली असे या विशीच्या खबरेंत म्हळा. साखळेच्या बिलवदर परिवारा वरवीं फाल्यां 10 ऑगस्टाक साखळेच्या घनश्याम शास्त्री जावडेकर सभाघरांत श्रावणधारा साहित्य संमेलन आयोजित केला. सकाळी 9:30 वरांचेर संमेलनाचे उक्तावण जातले. ह्या वेळार मुखेल सोयरी म्हूण मुंबयची नामनेची साहित्यीक आणि सूत्रसंचालिका सुकन्या जोशी हाजीर रावतल्यो. त्या उपरांत गाजलेली आत्मचरित्रे ह्या विशयाचेर परिसंवाद जातलो. दनपरा 2 वरांचेर गावरान मराठी ह्या विशयावयली भाशा सुसंवाद कार्यावळ जातली. त्या उपरांत पोरण्या मराठी कवितांचे सादरीकरण जातले. ऋणानुबंध सत्रांत गोंयच्या ज्येष्ठ साहित्यिकांचो सत्कार सुवाळो जातलो. तशेंच सांजे 4:30 वरांचेर श्रावणधारा कवी संमेलनात कार्यावळीचो समारोप जातलो. साहित्य मोगी लोकांनी व्हडा संख्येन ह्या कार्यावळीत वांटेकार जावचे अशें आवाहन गोंय बिलवदर परिवारान केला. पारोडाच्या फातर आग्नेल युथ स्पोर्ट्स क्लबान फातोर्डा डॉन बॉस्को ऑरेटरी संघाच्या टाय ब्रेकराचेर 8-7 असो पराभव करून सुपर सॉकर आंतरगांव फुटबॉल सर्तीच्या उपांत्यपूर्व फेरयेंत पावल घातला. ही सर्त बाणावलीतल्या दांडो फुटबॉल मैदानाचेर घडोवन हाडल्या. सध्या राज्यांत पावसान विसव घेतलो आसलो तरी कांय वाठारांनी पावसाच्यो दडको पडत आसात. कांय जाग्यांनी हलको जाल्यार कांय जाग्यार उटंगाराचो पावस आयज जालो. वेधशाळेन दिल्ले म्हायती प्रमाण फाटल्या 24 वरांत सांग्या 23:2, पेडणे 20:8, दाबोळी 18, धारबांदोडा 16:6, मुरगांवां 13:6, फोंडें 13, पणजे 12:2, पोरणें गोंयां 11:5, साखळे 3:6 आनी काणकोणा 2:2 मिलीमिटर पावसाची नोंद जाल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.